स्वप्नात जेव्हा आलीस तू गोष्टी प्रेमाच्या सांगून गेलीस तू मना
इष्टावर बोल।